कपडे का भुंकतायत?
आणि हा कोण?
हे मुलींनो, हे कोणते ठिकाण आहे?
हे वृंदावन आहे.
वृंदावन? वृंदावन?
पण तू कोण आहेस?
मी एक अभागी कृष्ण भक्त आहे. मी युगल किशोरच्या रूपात राधा गोविंद भगवंतांचे दर्शन करण्यासाठी आलो आहे.
ओ, कृष्ण भक्त. आम्ही सर्व त्यांच्या दासी आहोत.
कृपया तुम्ही सांगू शकाल का मी त्यांना कोठे शोधू?
तुला राधा गोविंदांचे दर्शन घ्यायचे असेल तर तुला गुरूंची आवश्यकता आहे.
मला गुरुची गरज का?
तू मला सांग, दुधाशिवाय खीर बनू शकते का?
उसाशिवाय गुळ बनू शकतो का?
शुद्ध भक्ताची कृपा झाल्याशिवाय भगवंतांचे दर्शन होणे शक्य नाही.
कृष्ण स्वतःहून कोणापुढे प्रकट होत नाहीत,
म्हणून तुला गुरुची गरज आहे.
मी या ठिकाणी नवीन आहे. माझी कुणाशी ओळख सुद्धा नाही. मी कोठे गुरुला शोधू?
वृंदावनात अनेक गुरु आहेत, तू स्वतःच शोध जा.
खरं आहे, वृंदावनात अनेक गुरु आहे. ए, तू खूप आतुर असल्यामुळे मी तुला एका विशेष गुरुबद्दल सांगते, जे सतत कृष्ण चिंतनात असतात, कृष्णाशिवाय ज्यांना काही माहीत नाही.
कृष्ण भजन, कृष्ण भजन.
ए, इकडे. तुला त्यांचं नाव माहितीये का? त्यांचं नाव आहे कृष्णदास बाबाजी महाराज.
कृष्णदास बाबाजी महाराज?
ए, इकडे इकडे. ते कुठे राहतात माहितीये का?
नाही.
डोंगरावर.
थांब, मी तुला सांगते. सरळ जा, मग उजवीकडे वळ, मग डावीकडे वळ. तेव्हा तुला तिथे एक मोठं झाड दिसेल. तिथून मग डावीकडे, मग उजवीकडे, मग एक मोठा डोंगर दिसेल, तो चढायचा. जा आता.
ही घे भाकरी, तुला भूक लागेल. वृंदावनात कोणी उपाशी राहत नाही.
मी आपल्या सर्व मुलींचा खूप आभारी आहे. आभारी आहे.
काय ग, तू त्याला एवढा अवघड पत्ता का दिलास?
गुरु शोधणं इतकं सोपं नाही काही, कळू दे त्याला.
चला आपण नृत्य करूया.